चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर कारखाना कर्मचाऱ्याचा श्वासाच्या आजारामुळे मृत्यू। शहाबाद साखर कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट म्हणून काम करणारा कर्मचारी पहिल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता, पण उपचारानंतर दोन तपासण्यांमध्ये तो निगेटिव्ह आढळला होता। त्या कर्मचाऱ्याचा श्वसनाच्या आजाराने रविवारी मृत्यू झाला। कुरुक्षेत्र जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुखबीर सिंह यांनी सांगितलं की या कारखान्यातील कर्मचाऱ्याने 30 एप्रिलला चंदीगडच्या PGIMER मध्ये बऱ्याच काळापासून कोरोना व्हायरस पॉझिटिव्हची तपासणी केली होती आणि तो अस्थमाच्या आजारानं पीडित होता। त्याच्यावर नियमितपणे उपचार सुरू होते। त्याला 30 एप्रिलला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं। या कर्मचाऱ्याच्या 13 आणि 14 मेला केलेल्या दोन्ही कोरोना तपासण्या निगेटिव्ह आल्या होत्या। डॉक्टर सुखबीर म्हणाले, त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थानांतरित करण्यात आलं होतं आणि शनिवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता। रविवारी संध्याकाळी शहाबादमध्ये स्वतःच्याच घरी जुन्या अस्थमाच्या आजारानं त्याचं निधन झालं। तो कोरोना निगेटिव्ह असल्यानं त्याच्यावर सर्वसामान्यपणे अंतिम संस्कार करण्यात आले।